पुराण कथेनुसार मातंग नावाचा राक्षस परळी येथे ऋषी मुनींना खूप त्रास देत असे. त्यांच्या पूजा यज्ञात बाधा आणीत असे. त्याचप्रमाणे गोहत्या आणि नरभक्षणही करीत असे. त्यामुळे वैजुंबा नामक ऋषी नारायण तीर्थामध्ये तपश्चर्येस बसले. घोर तपश्चर्येनंतर त्यांना भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वैजुंबा ऋषींना वर मागण्यास सांगितले. वैजुंबा ऋषींनी भक्तांच्या रक्षणासाठी मातंग दैत्यास ठार करण्याची शिवशंकरांना विनंती केली. शिवाचे मातंग दैत्याशी घनघोर युद्ध झाले आणि त्यात मातंग मरण पावला. त्यानंतर शिवशंकरांनी वैजुंबा ऋषींना स्वतःसाठी काही मागण्यास सांगितले. तेव्हा ऋषींनी शंकरास आपण स्वतः येथे वास्तव्यास राहावे असे सांगितले. ऋषींच्या विनंतीनुसार त्यांच्या वैजुंबा या नावावरून वैद्यनाथ असे नाम धारण करून शिवशंकर परळी येथे ज्योतिर्लिंग रूपात वास्तव्यास राहिले.
सती